आमचा CDE नंबर लिहून घ्या, 1800833-2231. आमचा CDE नंबर लिहून घ्या, 1800833-2231.
हे ॲडव्हेंटिस्ट वर्ल्ड रेडिओ, नमस्कार श्रोते हो, श्रोते हो, जीवन ज्योती या कार्यक्रमात आपला हार्दिक स्वागत. कार्यक्रमाविषयीचे प्रेम जे आपण पत्राद्वारे, SMS द्वारे कळविता, त्याबद्दल आम्ही आपले आभारी आहोत.
श्रोते हो, आजच्या कार्यक्रमामध्ये आपण ऐकणार आहोत सुमधुर गीत, बाळ मित्रांसाठी गोष्ट आणि पवित्र शास्त्रावर आधारित संदेश.
आजच्या कार्यक्रमाची सुरुवात करूया या सुमधुर गीताने. या सुमधुर गीतानंतर ऐकवत आहोत एक गोष्ट.
या पुढे प्रभू गुरु राजा, या पुढे प्रभू गुरु राजा, माझ म्हणे मित्र तू माझा. या पुढे प्रभू गुरु राजा, या पुढे प्रभू गुरु राजा, माझ म्हणे मित्र तू माझा. या पुढे, या पुढे, या पुढे अपुले नाते अपुले ठाऊके असू दे तू ते. किती कुणी विडंबन केले, किती खेळ खोलही गेले, मन मित्रा जरी तुझसाठी अटके मज बसले कोटी, तरी तुझे कार्य रे जरी साधले तरी. या पुढे प्रभु गुरु राजा, या पुढे प्रभु गुरु राजा, मज म्हणे मित्र तू माझा. या पुढे, या पुढे, या पुढे सारी धन्यता सारी मी तुझा खरा कई बारी. तुझ साठ विला मी हृदयी, तू अगदी माझा पाही. असते थे किंवा तेथे मी सोडित नाही तू ते. ही अशी प्रभूची वाणी सदा मम करणी. या पुढे प्रभु गुरु राजा, या पुढे प्रभु गुरु राजा, मज म्हणे मित्र तू माझा. या पुढे, या पुढे प्रभु गुरु राजा, या पुढे प्रभु गुरु राजा, मज म्हणे मित्र तू माझा. या पुढे, या पुढे, या पुढे, या.
श्रोते हो, आपण ऐकत आहात आमचा जीवन ज्योती हा कार्यक्रम.
पवित्र शास्त्रावर आधारित आजचे प्रवचन
सलमोनापेक्षा मोठा येथे आहे. श्रोते हो, मी पास्टर सचिन गवई तुम्हा प्रत्येकांचे आजच्या आध्यात्मिक सभेमध्ये मनपूर्वक स्वागत करीत आहे. श्रोते हो, जर आम्ही पवित्र शास्त्र वाचलेलं असेल तर आमच्या एक गोष्ट नक्कीच ध्यानात आलेली असेल, ती म्हणजेच की राजे, पुष्कळसे राजे पवित्र शास्त्रामध्ये होऊन गेलेले आहेत, पुष्कळसे राजे ह्या जगामध्ये होऊन गेलेले आहेत, काही लहान होते काही मोठे होते, काहींची कीर्ती लहान होती काहींची कीर्ती खूप महान होती, ह्या सर्वांच्या कीर्तीवरती एक आणखीन महान होता तो म्हणजे सलमोन राजा। त्याच्यासारखा हुशार त्याच्यासारखा समजूतदार कोणी ह्या भूतलावरती झाला नाही। आम्ही त्याची शाश्वती देऊन सांगतो की तो खूप एक चांगला राजा होता, त्याची वेगवेगळ्या प्रकारे परीक्षा झाली, ह्या सर्वांमध्ये तो उत्तीर्ण असा झालेला होता। परंतु त्याच्याही पेक्षा आणखीन एक मोठा आहे, तो कोण आहे आज आपण त्याच्याविषयी जाणून घेणार आहोत। तो सलमोनापेक्षा किती मोठा आहे याचं परीक्षण आज आपण करणार आहोत। म्हणूनच आजचा जो संदेश आहे हा मत्तयकृत शुभवर्तमान याचा 12 अध्याय 38-42 वचन आणि पहिले राजे याचा 10 अध्याय 1-13 वचनवर आधारित आहे। आणि आजचा संदेश आहे सलमोनपेक्षा मोठा येथे आहे। चला तर श्रोते हो, आपण आपले पवित्र शास्त्र उघडूयात आणि आजच्या संदेशावरती मनन आणि चिंतन करूयात। येशू ख्रिस्त पृथ्वीवर असताना त्याने काही आश्चर्यकारक विधाने केली। प्रभू येशूच्या ओठामधून हे उत्कृष्ट कोट ऐका, आब्रामाच्या आधी मी आहे, योहानकृत शुभवर्तमानाचा 8 अध्याय आणि 58 वचन, मी आणि माझे वडील एक आहोत। पहिले जर आम्ही योहानाचं पुस्तक पाहिलं तर त्यामध्ये आम्हाला बघतायला मिळतं की 10 अध्याय 30 वचन, ज्याने मला पाहिले त्याने पित्याला पाहिले आहे। योहानाचे शुभवर्तमानाचा 14 अध्याय 9 वचन, मीच मार्ग सत्य आणि जीवन आहे, कोणीही माझ्याद्वारे पित्याकडे येत नाही। योहानकृत शुभवर्तमानाचा 14 अध्याय 6 वचन, मी जीवनाची भाकर आहे, जो माझ्याकडे येतो त्याला कधीही भूक लागणार नाही आणि जो माझ्यावर विश्वास ठेवतो त्याला कधीही तहान लागणार नाही। योहानकृत शुभवर्तमान याचा 6 अध्याय 35 वचन, यासारख्या विधानाद्वारे येशू कोण होता हे स्पष्टपणे घोषित केले। परंतु त्याचे शत्रू त्याला त्याच्या शब्दावर घेण्यास संतुष्ट नव्हते। आमच्या मजकुरात त्यांनी चिन्हांची मागणी केली, त्याला जे काही सांगायचे होते ते त्यांना ऐकायचे नव्हते। तो मसीहा आहे हे सिद्ध करण्यासाठी त्याने चमत्कार करावा अशी त्याची इच्छा होती। त्यांनी दिलेला प्रतिसाद स्पष्ट आहे, त्यांना योनाच्या चिन्हाशिवाय दुसरे चिन्ह मिळणार नाही। जसे योनाने माशाच्या पोटात 3 दिवस घालवले त्याचप्रमाणे येशू पृथ्वीच्या हृदयात 3 दिवस घालवेल। जेव्हा तो मेलेल्यातून उठला तेव्हा त्याने हे चिन्ह पूर्ण केले। मग येशूने त्यांना न्याय दिला, त्याने त्यांना सांगितले की निनवेचे लोक न्यायाच्या वेळी त्यांच्या विरुद्ध साक्ष देतील। योनाच्या उपदेशाखाली निनवेने पश्चाताप केला होता, परंतु योनापेक्षा मोठा आला होता आणि त्यांनी त्याचे ऐकले नाही। तेव्हा त्याने त्यांना सांगितले की शबाची राणीही त्यांच्या विरुद्ध साक्ष देईल। तिने सलमोनाचे शब्द ऐकण्यासाठी खूप प्रयत्न करून आणि मोठ्या खर्चाने प्रवास केला, परंतु सलमोनापेक्षा मोठा माणूस आला होता आणि यहुद्यांनी त्याचे म्हणणे ऐकण्यास नकार दिला। त्याला ऐकण्यासाठी त्यांना प्रवास करावा लागला नाही, तरीही ते येणार नाहीत। परराष्ट्रीय राणीचा त्याच्यापेक्षा जास्त विश्वास आहे असे येशूने म्हटले तेव्हा ते चिडले। मला येशूचे हे विधान घ्यायचे आहे, सलमोनापेक्षा महान येथे आहे आणि तो आजही खरे आहे हे तुम्हाला दाखवायचे आहे। येशू ख्रिस्त सलमोनापेक्षा महान होता आणि आहे। चला पहिले राजे याचा 10 अध्याय 1-13 कडे वळू आणि राजा सलमोनाशी संबंधित तथ्याचे परीक्षण करूयात। मला पाहायचे आहे की बायबलमध्ये सलमोनाच्या गौरवाबद्दल आणि येशू कसा महान आहे याबद्दल काय म्हणते। मला या विषयावर प्रयत्न करून प्रचार करायचा आहे की सलमोनापेक्षा महान येथे आहे। मी तुम्हाला मार्ग दाखवतो। पहिला आहे त्याच्या मार्गाने महान आहे। शेबा कदाचित इथोपियाच्या आसपासच्या भागात कुठेतरी होती। या मूर्तीपूजक राणीने तिच्या देशात राज्य म्हणून केले। तेथून जाणारे खलाशी आणि व्यापारी राजा सलमोनाच्या महानतेचे वचन सांगायचे। तिने त्याच्या संपत्तीबद्दल ऐकले, तिने सलमोनाच्या राज्यात वाहून आलेल्या मोठ्या संपत्तीबद्दल ऐकले। पहिले राजे याचा 9:28 आयल म्हणजेच काय की 31,500 पाऊंड सुमारे 2.5 अब्ज डॉलर किंवा रुपये असं आपण म्हणू शकतो. आणि इतकी मोठी त्याची किंमत होती. त्याने त्यानंतर पहिले राजे याचा 10:18-20 सलमोनाचे सिंहासन ते पण अब्जावधीमध्ये होतं. आताच्या संपत्तीमध्ये जर त्याची गणना केली तर येशू त्याच्या संपत्तीमध्ये सलमोनापेक्षा मोठा आहे. तो शारीरिक भौतिक किंवा आध्यात्मिक असो प्रत्येक गरज पूर्ण करू शकतो. सलमोन भागवू शकतो, येशू भाकरी आणि मासे वाढू शकतो, सलमोन त्याला पाहिजे असलेली कोणतीही वस्तू खरेदी करू शकतो, येशू साधा घेऊ शकतो आणि पाणी आणि ते शुद्ध द्राक्षरस बनवतो. सलमोन एका सिंहासनावर बसला ज्याने बांधले, मानवाने दिलेले आणि राखले गेले. येशू एक चिरंतन सिंहासनावर विराजमान आहे आणि त्याला ते कधीही जबरदस्तीने सोडले जाणार नाही. स्तोत्रसहिता याचा 45:6-6 तिने त्याच्या कार्याबद्दल ऐकले, तिने त्याने बांधलेल्या महान राज्याबद्दल ऐकलेत. पहिले राजे याचा 5:9 त्याने त्याच्या देवासाठी मंदिर बांधले हे तिने ऐकले. त्याने स्वतःसाठी बांधलेला मोठा राजवाडा तिने पाहिला. येशू त्याच्या कार्यात सलमोनापेक्षा मोठा आहे. सलमोनाने दगड आणि लाकडाची घरे बांधलीत, येशू विश्वासाने घर बांधत आहे. इफिसकरासपत्राचा 2:12-22 सलमोनाने वस्तू विकत घेण्यासाठी आपली संपत्ती टाकलीत, येशूने आपला जीव दिला पापींची सुटका करण्यासाठी. सलमोन त्याच्या आयुष्याच्या शेवटी आला आणि मरण पावलात. पहिले राजे याचा 11:43 येशू वधस्तंभावर मरण पावला आणि तिसऱ्या दिवशी उठला. मत्तयकृत शुभवर्तमानाचा 28:1-6 सलमोन एक कमकुवत मनुष्यापेक्षा अधिक काही नव्हता. त्याची शक्ती पार्थिव आणि तात्पुरती होती. येशू हा देवाचा अलौकिक चिरंतन पुत्र आहे. त्याची शक्ती शाश्वत आहे. इफिसकरासपत्राचा 3:20 सलमोन त्याच्या सामर्थ्यामध्ये मर्यादित होतात. येशूकडे सर्व शक्ती आहे आणि तो तुमचे पर्वत हलवू शकतो, तुमची तहान शमवू शकतो आणि तुमचा आत्मा वाचू शकतो. मत्तयकृत शुभवर्तमानाचा 28:18 तिने त्याच्या बुद्धीचे ऐकलेत. तिने त्याच्या बुद्धीबद्दल ऐकले होते आणि तो गहन प्रश्नांची उत्तरे देऊ शकतो. ती त्याला सिद्ध करायला आली होती. ती तिच्या प्रश्नांची उत्तरे मिळवण्यासाठी आली होती. येशू त्याच्या शहाणपणात सलमोनापेक्षा मोठा आहे. सलमोन कदाचित ज्ञानी असेल आणि त्याच्याकडे अफाट ज्ञान असेल, परंतु सलमोनाला माहीत असलेल्या सर्व गोष्टी येशूने निर्माण केल्या. तुमच्या सर्व प्रश्नांची उत्तरे त्याच्याकडे आहेत. खरं तर जीवनातील सर्व कोडे, समस्या आणि प्रश्नांची उत्तरे तोच आहे. तो सर्व त्यांच्यामध्ये विश्रांती घेतात आणि राहतात. या स्त्रीच्या मनात सलमोनाची कीर्ती कुठे होती हे तिने त्याच्या उपासनेची सूचना ऐकली. प्रभूच्या नावाविषयी तिला त्याच्या पदापेक्षा, त्याच्या सामर्थ्यापेक्षा, त्याच्या समृद्धीपेक्षा आणि त्याच्या प्रतिष्ठेपेक्षा जास्त प्रभावित केले. ते त्याच्या देवासोबतचे त्याचे शक्तिशाली वैयक्तिक नाते होते. सलमोनाचा देव त्याच्या गौरवासाठी जबाबदार आहे हे जेव्हा तिला समजले तेव्हा तिला आणखीन एक जाणून घ्यायचे होते. देवासोबतचा त्याचा संबंध तिला जाणून घ्यायचा होता. इतिहास सांगतो की सलमोनाला त्याच्या राजवाड्याला देवाच्या घराशी जोडणारा एक झाकलेला पायवट होता. तिने त्याची उपासना करताना पाहिले, त्याने त्याच्या देवासाठी केलेले यज्ञ पाहिले आणि ती आश्चर्यचकित झाली. पहिले राजे याचा 8:63 आणि पहिले राजे 9:25 तिला सलमोनाच्या देवामध्ये रस होता. येशू त्याच्या उपासनेत सलमोनापेक्षा मोठा आहे. सलमोनाला कदाचित मंदिरात यज्ञ करण्यासाठी कसे जायचे हे माहिती असेल, परंतु हरवलेल्या पाप्यांना कसे घ्यावे, त्याच्या कृपेने त्यांना कसे वाचवायचे आणि त्यांना देवाच्या सानिध्यात कसे आणायचे हे येशूला माहिती आहे. आम्ही त्याची अनंत काळ उपासना करू. प्रगटीकरण याचा 4:10-11 येशू आपला देवाशी समेट करतो. 2 करिंथ 5:18 तो त्यांच्या पापामुळे देवापासून विभक्त झालेल्यांना प्रवेश करू देतो. उपासनेसाठी देवाची उपस्थिती. येशू त्याच्या संपत्तीत मोठा आहे. जेव्हा शेबाची राणी येरुश्लेमला आली तेव्हा तिला या राजाच्या संपत्तीच्या महानतेने आश्चर्य वाटले. तिने त्याची संपत्ती पाहिली, तिने त्याचे घर व त्याची संपत्ती देखील पाहिली. येशू त्याच्या मालमत्तेत सलमोनापेक्षा मोठा आहे. स्तोत्रसहिता याचा 24वा अध्याय पहिलं वचन आणि 50वा अध्याय 12 वचन आणि योबाचे पुस्तक याचा 41वा अध्याय 11 वचन. त्याच्याकडे सर्व काही आहे आणि तो त्याच्या लोकांची काळजी घेऊ शकतो. त्याच्याकडे कोणतीही कमतरता नाही. तिने त्याच्या तरतुदी पाहिल्या. ज्यांनी त्याच्या टेबलवरून खाल्ले त्यांना खायला मोठ्या प्रमाणात अन्न आवश्यक होते. पहिले राजे याचा 4 अध्याय 22-23 वचन. येशू त्याच्या तरतुदीमध्ये सलमोनापेक्षा मोठा आहे. त्याच्याकडे हे सर्व आहे. इतकेच नाही, परंतु जे त्याच्या टेबलावरून जेवतात त्यांच्याबरोबर ते सर्व सामायिक करण्यास तो तयार आहे. फिलिप्पीकरास पत्र याचा 4 अध्याय 19 वचन आणि स्तोत्रसहिता याचा 37वा अध्याय 25 वचन. सलमोनाला होतात त्याच्या टेबलावरती जेवताना त्यांना जेवायला पुरेसे होते. कदाचित अनुशंकेच्या संख्येने प्रभू येशूकडे त्याच्या सर्व मुलांना त्याची रोजची भाकर देण्यासाठी पुरेसे आहे. तिने त्याचे लोक पाहिले, तिने त्याच्या नोकरांना त्याची सेवा करताना पाहिले. तिच्या लक्षात आले की ते त्याच्या उपस्थितीत त्याचा आवाज ऐकत कसे बसले. इतरांनी घाईघाईने त्याची इच्छा कशी पूर्ण केली हे तिच्या लक्षात आले. ती चकित झाली, कारण त्यांना त्याच्या सेवेतून आनंद मिळाला. येशू त्याच्या लोकांमध्ये सलमोनापेक्षा मोठा आहे. तिताला पत्र याचा 2 अध्याय 14 वचन आणि फिलिप्पीकरास पत्र याचा 2 अध्याय 10 वचन. त्याचे लोक त्याच्यावर प्रेम करतात आणि त्याचे वचन ऐकण्यासाठी आणि त्याची आज्ञा पाळण्यासाठी त्याच्या सोबोताल राहू इच्छितात. जे त्याला ओळखतात आणि त्याच्यावर प्रेम करतात त्याची सेवा करायची आहे. ते त्याच्यावर प्रेम का करतात तर इफिसकरास पत्र याचा 2 अध्याय 1-9 वचन. जेव्हा शबाच्या राणीने राजा सलमोनाची संपत्ती पाहिली तेव्हा ती पूर्णपणे चकित झाली. ती म्हणाली, तुझ्यासारखे कोणी नाही, पण मला तुम्हाला आठवण करून द्यायची आहे की आज आपल्यामध्ये सलमोनापेक्षाही मोठा कोणीतरी आहे. येशू त्याच्या आश्चर्यात मोठा आहे. शबाच्या राणीने सलमोनाबद्दल ऐकले होते, परंतु तिने स्वतः पाहिले नाही. तोपर्यंत तिचा विश्वास बसला नाही. सलमोनाकडे आल्यावर तिने जे पाहिले ते पाहून ती थक्क झाली. तिचा वैयक्तिक शोध, तिच्या येरुश्लेमच्या प्रवासामुळे तिला काही वैयक्तिक निष्कर्षापर्यंत पोहोचली. तिने ऐकले होते त्यापेक्षा तो अधिक श्रीमंत होता. तिने जे ऐकले होते त्यापेक्षा तो अधिक शहाणा होता. तिने जे ऐकले त्यापेक्षा तो अधिक विद्वान होता. आणि म्हणूनच त्याचा प्रतिसाद तिने कसा दिला, म्हणूनच ह्या ठिकाणी सांगण्यात आलेलं आहे की तिने सखोल घोषणा केली त्याच्या सेवकांबद्दल, त्याच्या तारणकर्त्याबद्दल. मी तुम्हाला म्हणू शकतो की सलमोनापेक्षा कोणीतरी एक मोठा आहे. हे कारण आहे, कारण जे त्याला ओळखतात ते आनंदी लोक आहेत. चिंता असू शकतात आणि समस्या असू शकतात, परंतु त्याच्याकडे अकथनीय आणि वैभवाने भरलेला आनंद आहे. त्याच्या आत्म्याच्या खोलात खूप कृपा आणि सत्य आहे. सलमोनापेक्षा महान असलेल्याला तुम्ही ओळखता का? जर तुम्ही असे केले तर तुम्हाला माहिती आहे की तो त्या बाबतीत सलमोन किंवा इतर कोणापेक्षाही का श्रेष्ठ आहे. जर तुम्ही त्याला ओळखत असाल तर तुम्ही तुम्हाला त्याच्यापुढे नतमस्तक होण्याचे आवाहन देतो. त्याच्यापुढे नतमस्तक व्हा आणि त्याचे नाव घ्या आणि तो कोण आहे आणि त्याने तुमच्यासाठी जे काही केले त्याबद्दल देवाची स्तुती करात. आणि हे समजण्यासाठी देवबाप आपल्याला सहाय्य आणि मार्गदर्शन करोत. आपण प्रार्थना करू. पवित्र प्रभू, तू विधित केलेला आहे, तू दाखवून दिलेला आहे की प्रभू येशू ख्रिस्तापेक्षा कोणीही श्रेष्ठ नाही. तो आदी आणि अंत आहे, तो अल्फा आणि ओमेगा आहे, तो आरंभ आणि तोच शेवट आहे. परमेश्वर पित्यात तो सिंहासनावर आढळ झालेला आहे आणि त्याचं राज्य हे शाश्वत आहे, अनंत काळचं आहे, त्याला काहीच अंत नाही. सलमोन राजाच्या राज्याला अंत होतात, परंतु प्रभू येशू ख्रिस्ताच्या राज्याला अंत नाही. ते अनंत काळापर्यंत चालणार आहेत आणि त्यामध्ये आमचा देखील सहभाग होणार आहे, कारण की प्रभू येशू ख्रिस्ताने आम्हाला अभिवचन दिलेलं आहे, त्याच्या कृपेने आम्हाला ताळलेलं आहे, त्याच्या शांतीने आमच्यावरती राज्य केलेलं आहे आणि त्याच्या प्रेमाने, त्याच्या अनंत प्रेमाने आमचं हृदय भरून टाकलेलं आहे. ये प्रभू आमच्या हृदयामध्ये येत आणि वास्तू कर. पवित्र आत्म्याचं मार्गदर्शन दे, जेणेकरून हे वचन आम्हाला समजावत. ही नम्र प्रार्थना आमचा उद्धारक प्रभू येशू ख्रिस्त याच्या नावात केलीत म्हणून तो एक आमेन.
दीन जाले लीन तुझा चरणी मेरे दीन जाले लीन तुझा चरणी मेरे दीन जाले लीन तुझा चरणी फुला प्रभो दुखाशी देमला लाभ फुला प्रभो दुखाशी हा लाभ लोभ कवी सकल अनिष्टाशी हा लाभ लोभ कवी सकल अनिष्टाशी सकल अनिष्टाशी दीन जाले लीन तुझा चरणी मेरे दीन जाले लीन तुझा चरणी सुखकंद तू सममाय तव छंद खरा सुखकंद तू सममाय तू बाप सखा तू तूच बंधुराय तू बाप सखा तू तूच बंधुराय तूच बंधुराय लीन जाले लीन तुझा चरणी मेरे लीन जाले दीन तुझा चरणी मेरे दीन जाले लीन तुझा चरणी रे लीन तुझा चरणी
तुझे देवा तुझे घेई मन माझे नाही तूच गेई जाता दूर ओढी आला जशी माता बालकाला जाता दूर ओढी आला जशी माता बालकाला मन माझे नाही नाही तुझे देवा तूच घेई मन माझे नाही नाही तुझे देवा तूच घेई तुझे देवा तूच घेई तुझे देवा तूच घेई
जगाला मेला हा वेडा गेला पुरा जगाला मेला जामणा 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 हवे तर प्रभु माझाम मजाला हा वेडा गेला पुरा जगाला जामणा 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 हवे तर प्रभु माझाम मजाला हवेडा गेला पुरा।
श्रोता हो, आपणाला ह्या प्रवचनाद्वारे लाभ झाला असेल असा आमचा विश्वास आहे। तेव्हा आपले अभिप्राय आम्हाला पत्राद्वारे SMS द्वारे जरूर कळवा।
आमचा पत्ता लिहून घ्या, ॲडव्हेंटिस्ट वर्ल्ड रेडिओ, जीवन ज्योती, पोस्ट बॉक्स 1446, पुणे 411037, महाराष्ट्र, इंडिया। मोबाईल क्रमांक 8010047865 व ईमेल आयडी घ्या MARATHIRSAMC@SUDAVENTIST.org। तसेच आम्ही आपल्या शंकेचे समाधान करण्याचा पूर्ण प्रयत्न करू। शिवाय आपल्या समस्या असतील, प्रार्थनेची गरज असेल, तर आम्हाला पत्राद्वारे अथवा SMS द्वारे किंवा व्हॉट्सअप द्वारे कळवा, आम्ही तुमच्यासाठी प्रार्थना करीत आहोत।
तर मंडळी, पुन्हा आपली भेट ह्याच वेळी ह्याच मीटर बँडवर। तोवर नमस्कार।
आमचा CDE नंबर लिहून घ्या, 1800832231। आमचा CDE नंबर लिहून घ्या, 1800832231।